नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमका प्रादेशिक खबरो दिता। खबरो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांझानियाचे राष्ट्राध्यक्ष सामिया सुलू हसन हांणी आयज नवी दिल्लीत द्विपक्षीय आनी प्रतिनिधी मंडळ पावणेवेली उलोवणी केली। कला अकादमीच्या भारतीय संगीत आणि नाच विभागान विविध अभ्यासक्रमांखातीर विद्यार्थी कडल्यान प्रवेश अर्ज मागयल्यात। गोयची फामाद गायिका सुमेधा देसाय हांका मानाचो पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्कार भेट। काणकोण आणि वाळपय म्हालात आयज जनता दरबार झालो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गोयात राष्ट्रीय खेळा सर्तीच्या उक्तावणाखातीर सुवाळ्या खातीर येतले ते खातीर जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर देंवपाक मेळचे हे खातीर खासा हॅलिपॅड उबारतले अशी माहिती खेळ मंत्री गोविंद गावडे हांणी दिल्या। आता खबरो विस्तारान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि तांझानियाचे राष्ट्राध्यक्ष सामिया सुलू हसन हांणी आयज नवी दिल्लीत व्यापक उलोवणी केली। दोन्ही फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधाच्या वेगवेगळ्या आंगाचो नियाळ घेतला आणि दोन्ही देशांमधले लागीचे आणि इतिहासिक संबंध आणि खोल करपाचेर भासाभास केली। तसेच व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि दर्यावेली सुरक्षा, उदरगत भागीदारी, उच्च शिक्षण अशा द्विपक्षीय सहकार्याच्या जायत्या विषयांचेर चर्चा झाली। उलोवपा उपरांत पत्रकार बसकेत संबोधित करताना श्री मोदी हांणी सांगले आफ्रिके तांझानिया भारताचो सगळ्यात लागीचो विकास भागीदार असा। भारत आणि तांझानिया हे परस्पर वेपार आणि गुंतवणूक करपाखातीर महत्वाचे भागीदार असात आणि थळाव्या चलनांचो वेपार वाढोवपाखातीर दोन्ही वाटांनी कबलात करपाचेर काम करतात असे श्री मोदी हांणी मुखार सांगले। भारत आणि तांझानिया हांच्या मदीं संरक्षण मळार 5 वर्सांचो नकासो तयार झाला। हाचे वरवीं लक्षरी प्रशिक्षण, दर्यावेलो सहकार, क्षमता निर्माण, संरक्षण उद्देग ह्या सारख्या वाठारांनी नवे आयाम जोडटले असे श्री मोदी हांणी सांगले। आयसीटी केंद्रा वयल्यान वेवसायिक प्रशिक्षण, संरक्षण प्रशिक्षण, आयटीईसी आणि आयसीसीआर शिष्यवृत्ती वरवीं तांझानियाच्या कुशळताय उदरगतीत आणि क्षमता निर्माण करपाक भारतान महत्वाचे योगदान दिला असे प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले। तुम्ही यो खबरो आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात।
Three steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, do gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
कला अकादमीच्या भारतीय संगीत आणि नाच विभागान विविध अभ्यासक्रमांखातीर विद्यार्थ्यांकडल्यान प्रवेश अर्ज मागयल्यात। हे अर्ज 2024 शिक्षणिक वर्षाखातीर आसतले। या अभ्यासक्रमात भारतीय शास्त्रीय गायन, हार्मोनियम, तबलावादन, भरतनाट्यम, कथक नाच अशा जायत्या तरांचे प्रशिक्षण दितले। पहिल्या वर्षाच्या प्रवेशाखातीर पिरायेची मर्यादा 10 वर्सां आसतली। 31 डिसेंबर 2023 मेरेन 10 वर्सां पिराय हुपिल्ल्यांनीच या अभ्यासक्रमाखातीर अर्ज करचे। चडांत चड पिराय 35 वर्सां आसतली। इच्छुकांक अर्ज आणि माहितीपत्रक 16 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर ह्या काळात सकाळची 10 ते 1 आणि दनपरा 2 ते 4 वरां मेरेन कला अकादमीच्या लेखा विभागात मेळटले। पुराय भरिल्ले अर्ज 20 नोव्हेंबराक सांजवेळार 4 वरां मेरेन जल्म दाखल्या सयत आदले सचिवालय पणजी लेखा संचालनाया मुखार पणजी ह्या नाम्यार सादर करचे। निमाणे मुजती उपरांत अर्ज स्विकारचे नात। तरंगिणी प्रतिष्ठान संस्थेन घडून हाडिल्ल्या 17व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात गोयची फामाद गायिका सुमेधा देसाई हांका मानाचो पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्कार दिवन भोवमानीत केली। काल सांजे फोणेच्या राजीव गांधी कला मंदिरात घडून हाडिल्ल्या ह्या सुवाळ्यात सुमेधा देसाई हांका शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह अशा स्वरूपातल्या ह्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारान भोवमानीत केली। नामनेचे गायक आणि पंडित जितेंद्र अभिषेकी हांचे पूत शौनक अभिषेकी हांच्या हस्तुकी हो भोवमान झालो। पंडित जितेंद्र अभिषेकी हांच्या प्रेरणेन संगीत शिकपाक पावले आणि अभिषेकी कुटुंबाची सदांच आपूण उपकारी आसा असे सुमेधा देसाई हांणी ह्या भोवमानाक जाप दितना सांगले। पुराय कार्यावळीचे सूत्रसंचालन डॉ अजय वैद्य हांणी केले. भोमान सुवाळ्या उपरांत 17व्या पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सवात पद्मश्री पुरस्कारान सन्मानित जाल्ल्यो नामनेच्यो गायिका शुभा मुदगल हांचे गायन जाले. 2 दिसांच्या ह्या संगीत महोत्सवाचो काल समारोप जालो. काणकोण तालुक्यात आयज जनता दरबार जालो. काणकोणच्या सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित जनता दरबारात नुस्तेमारी वेवसाय मंत्री श्री निळकंठ हळणकार हांणी लोकांचे प्रश्न ऐकून घेतले. जनता दरबारात उलयताना श्री निळकंठ हळणकार हांणी लोकांक सुशासन दिवपाक आणि लोकांची जीण सुलभ करपा खातीर सरकार कटिबद्ध असल्याचे सांगले. लोकांच्या समस्यांचे निराकरण करप आणि लोकांक त्यांच्या दारामेरेन प्रशासन सेवा आणि सुविधा उपलब्ध करप हो जनता दरबाराचो उद्देश असल्याचे त्यांनी सांगले. काणकोणच्या नागरिकांनी मुख्यमंत्र्या मुखार उदका पुरवण, शिपणावळ, नुस्तें बाजार, रस्ते, ज्येष्ठ नागरिकांक सुविधा अशो साबार समस्या मांडल्यो. मंत्र्यान लोकांच्यो समस्या ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांक लोकांच्यो समस्यांकडे लक्ष देऊन त्यो सोडोवपाचे आदेश दिले. मंत्र्यांनी लोकांक सरकार येवजण्यो आणि सेवांचो लाव घेवपाचो उलो ह्या वेळार मारलो. जनता दरबाराक काणकोण नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री रमाकांत नाईक गावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री दीपक देसाय, उपजिल्हाधिकारी श्री रमेश गावकर आणि संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित आशिल्ले. उत्तर गोय जिल्हाधिकारी कार्यालयान आयज 70 तालुक्याखातीर वाळपय नगरपालिका सभाघरात आयोजित जनता दरबारात समाज कल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाय हांणी लोकांच्या समस्यो जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांक त्यो सोडोवपाचो आदेश दिलो. परयेचो आमदार डॉ देविया राणी हांची जनता दरबाराक उपस्थिती आशिल्ली. जनता दरबारात उलयताना समाज कल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाय हांणी दिव्यांगांखातीर स्वतंत्र विभाग सुरू करपाची घोषणा केली आणि फुडल्या पप्पल फेस्ट उत्सवात खेळा सर्तीचो आस्पाव करपाक येतलो असे सांगले. मंत्री फळदेसाय हांणी समाज कल्याण खात्याच्यो येवजण्यो राज्यातल्या लावधारकांक पावोवपाक आपले यत्न आशिल्ल्याचे सांगले. तशेंच तांणी पुरातत्व खात्या वतीन मावशी हांगा रॉक आर्ट, नाणूस किल्लो आणि दिपाजी राणे हांच्या घराचे सुशोभीकरण करपाची येवजण आशिल्ल्याची माहिती दिली. सरकारान पुराभिलेख दस्तावेजांचे डिजिटलायझेशन करपाचे काम सुरू केल्याचे सांगून सुमार 30 कोटी पानांचे 1 ते 2 वर्सांनी पुराय जातले असे सांगले. आमदार डॉ देविया राणे हांणी लोकांच्यो समस्या सोडोवपाक आणि त्यांचे जीवनमान सुधारपाक सरकाराचे प्रयत्न आशिल्ल्याचे सांगले. समाज कल्याण खात्याच्यो येवजण्यो लोकांमेरेन पावोवपा खातीर केल्ले प्रयत्नांखातीर डॉ राणे हांणी समाज कल्याण मंत्र्याची तोखणाय केली. लोकांच्या समस्यांचे निराकरण करपा खातीर जनता दरबार हे एक बरे व्यासपीठ आशिल्ल्याचे आमदारांनी सांगले. ह्या वेळार पुराभिलेख खात्यान संचालक श्री रोहित कदम, पुरातत्व खात्याचे संचालक श्री निलेश फळदेसाय, समाज कल्याण संचालक श्री अजित पंचवाडकर, उपजिल्हाधिकारी श्री प्रवीण परब, मामलेदार श्री दशरथ गावस, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री पुंडलिक खोर्जुवेकर, जिल्हा पंचायत सदस्य श्रीमती देवयानी गावस, श्री सगुण वाडकर, श्रीमती राजश्री काळे, नगराध्यक्ष श्रीमती सहजीन शेख, गोय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश पाटील, श्री विनोद शिंदे, सरपंच पंच सरकारी अधिकारी उपस्थित आशिल्ले. परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष सामिया सुलू हसन हांणी आयज नवी दिल्लीत द्विपक्षीय आणि प्रतिनिधी मंडळ पावण्यावेली उलवणी केली. कला अकादमीच्या भारतीय संगीत आणि नाच विभागान विविध अभ्यासक्रमांखातीर विद्यार्थ्यांकडल्यान प्रवेश अर्ज मागयल्यात. गोयची फामाद गायिका सुमेधा देसाई हांका मानाचो पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्कार भेटयलो. काणकोण आणि वाळपय म्हालात आयज जनता दरबार झालो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गोयात राष्ट्रीय खेळा सर्तीच्या उक्तावण सुवाळ्या खातीर येतले. ते खातीर जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर देवपाक मेळचे हे खातीर खासा हेलिपॅड उभारतले अशी माहिती खेळा मंत्री गोविंद गावडे हांणी दिली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.